ट्रेंडिंग है गाना और ट्रेंडिंग है आज का मैच भी, इंग्लंड वर्सेस साउथ आफ्रिका। इनिंग्स ब्रेक संपलाय आणि आता पुढची इनिंग म्हणजेच दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। साउथ आफ्रिकेची बॅटिंग सुद्धा सुरू झाली आहे। हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। वर्ल्ड कप 2019 सुरू झालेला आहे फायनली, पण या आधीचे जे सगळे वर्ल्ड कप झाले, जे आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकलो, त्याची सुद्धा काय काय आठवणी तुमच्या डोक्यात आहेत विचारलं होतं मी नांदेडकरांना। कदाचित असंच सगळ्यांच्या मनात सध्या सुरू असेल, नाही का? आला रे आला वर्ल्ड कप, आला फायनली वर्ल्ड कप सुरू झालेला आहे या वर्षीचा। अगदी जुलैपर्यंत ते चालणार आहे, जुलै मिडपर्यंत ते चालणार आहे। तुमच्या मनातल्या काय काय आठवणी आहेत झालेल्या वर्ल्ड कप बद्दल, नांदेडकर काय म्हणताय?
हॅलो,
गुड इव्हनिंग बालाजी। बरं, या आधीच्या वर्ल्ड कपच्या काय आठवणी तुझ्या आहेत का, लक्षात राहिल्यात का?
हो ना, खूप सारे आहेत। म्हणजे मी बघितल्या होत्या मॅचेस आधीच्या पण, आणि दुसरी म्हणजे जेव्हा धोनी आहे एकदम असं, म्हणजे कोणाला लक्षातही नाही की आता काहीतरी होणार आहे, आउट होणार किंवा सिक्सर जाणार, एकदम अचानक सिक्सर वगैरे केला की खूप आनंद होतो ना।
2011 चा वर्ल्ड कप। एक्झॅक्टली, काय मेसेज देशील आपल्या टीम इंडियाला, ऑल द बेस्ट कसं म्हणशील त्यांना?
हो, तुझ्याकडून पण माझ्याकडून पण सगळ्या आपल्या नांदेडकडून ऑल द बेस्ट।
थँक्यू सो मच बालाजी। बालाजीने ऑल द बेस्ट म्हटलेलं आहे टीम इंडियाला आणि त्यांनी त्याची आठवण सुद्धा सांगितली आहे। तुमच्या काय काय आठवणी आहेत बरं ज्या आधीचे वर्ल्ड कप झाले त्याबद्दलचे? काही असतील तर लगेचच डायल करा 9607007935 आणि त्याचबरोबर टीम इंडियाला विश करण्याचा चान्स तुमच्याकडे आहे। इकडे पटकन डायल करा नंबर सेम 9607007935। स्टेट यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो महक आपके साथ है।